समूळ वासना नुरवावी असंच मला निरुपाधिक जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही मला काय उपाय करावा, माझी जी वासना आहे ती अज्ञानासही तुम्ही निवृत्त कराल असा उपायही जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाला सुचवलेला आहे. मोठी यात चिंतन करण्यासारखी गोष्ट अशी आहे की देवाला हा उपाय सुचवण्याचं काही कारण नाही. देव तर सर्वज्ञ होत. मग सर्वज्ञ देवाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मला तुला जर तुझ्यासारखं निर्विशेष रूपाचं बनवायचं असेल, कारण वाच्यार्थामध्ये एकता होत नाही, एकता झाल्याशिवाय कल्याण नाही. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भवनी विराजती अशी स्थिती तर प्राप्त झाली पाहिजे. ती वाच्यार्थात संभवत नाही. म्हणून अभेद समानाधिकरण तर आहेच, पण बाध समानाधिकरण व्हायला पाहिजे हे मनामध्ये घेऊन स्वतः तुकाराम महाराज देवाला उपाय सुचवतात. त्यांच्यापुढे एक आदर्श आहे. काय आदर्श आहे? रुक्मिणीने ज्यावेळी स्वयंवराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी स्वयंवराच्या पूर्वी एक देवाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं दिलंय की देवा मला माझ्या मनामध्ये असा दृढ निश्चय आहे की तूच मला पती मिळावास. या जन्मात नव्हे, जर या जन्मात काही अडचण निर्माण झाली तर जन्मजन्मांतरामध्ये मी प्रयत्न करीन, अनंत जन्म घेईन, पण तुलाच मी वरणार आहे, या व्यतिरिक्त कुणालाही मी वरणार नाही असं स्वतः रुक्मिणी मातेने लिहिलं आणि त्या पत्रात असं सुचवलंय. काय सुचवलंय? की मी तुला वरणार हे जसं खरं आहे त्याबरोबरच तू माझा अंगीकार करावास आणि तो कसा करावा याचा उपाय तिथे सुचवले त्या पत्रामध्ये. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर या रुक्मिणी मातेचं उदाहरण असल्या कारणाने देवाला सुचवतात, देवा ज्या वासनेच्या संबंधाने मी जीवदशेला प्राप्त झालो ती वासना जर अज्ञानासहित निवृत्त झाली तर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद शिल्लक राहणार नाही. अमर तू खरा,
अमर तू खरा,
अमर तू खरा,
अमर तू खरा.
कैसा नवे मी दातारा, कैसा नवे मी दातारा,
कैसा नवे मी दातारा, कैसा नवे मी दातारा, कैसा नवे मी दातारा, कैसा नवे मी दातारा.
देवा तू जर अमर आहेस तर मी का अमर नाही? साच तू लटिका तैसा मी ही म्हणे तुका असं असल्या कारणाने तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक रूपता प्राप्त व्हावी म्हणून महाराज सांगतात देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. स्वरूपाने दोघे एकच आहे असं असल्या कारणाने महाराज सांगतात की ज्या वासनेच्या संबंधाने जीवदशा प्राप्त झाली, वासना ही अतिशय वाईट अशा प्रकारच्या, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप. वासनेचं रूप मागच्या चिंतनाच्या रूपाने राहत, वासनेचं रूप आत्ताच्या आसक्तीच्या रूपाने राहत आणि वासनेचं रूप पुढच्या चिंतनाच्या रूपाने राहत. मागचं कितीतरी ऐश्वर असतं ते निघून जातं किंवा दारिद्र्य असतं ते निघून जातं आणि आता दरिद्री असला तर श्रीमंत होतो किंवा श्रीमंत असला तर दरिद्री होतो. पण चिंतन काय करतो? कसं होतं आणि कसं झालं? कसं होतं? श्रीमंती होती, आता दारिद्र्य प्राप्त झालं, किंवा दारिद्र्य होतं आता श्रीमंती प्राप्त झाली. या चिंतनातच वर्तमान काल वाया घालवीत असतं असं भूत चिंतन करणं हेही एक वासनेचं रूप आहे. वर्तमान चित्तात आसक्ती असते. प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षणः बुद्धिमान्यं कुतर्कश्च विपर्यय दुराग्रहः. त्या आसक्ती करता एक गोष्ट आपल्याला सांगतो म्हणजे काय. एकदा काय झालं, एक तरुण मुलगा जेवायला बसला. त्याची माता अत्यंत जख्ख अशी झालेली होती. तिच्या स्वयंपाकामध्ये कधी भांडी उतरवताना ते कागद हातात घेतलेले भांडी उतरवण्याचे बाजूला टाकायच्याऐवजी त्या कालवणामध्ये वरणामध्ये टाकले जायचे. तो मुलगा एके दिवशी जेवायला बसला आणि मातेला म्हणतो की आई हे तू जे कालवण केलेस ना हे इतकं पातळ झालंय की त्याच्यामध्ये बुडी मारली तरी कुठे डाळीचा कण सापडत नाही. ते इतकं डोळस झालंय की इथे वाढले की समुद्रापर्यंत जाते. असं कसं तू कालवण केलं? असेला चव नाही, कोणत्याही प्रकारचा आकार नाही. सगळं बोलणं त्याचं ऐकून घेतलं आणि ती म्हातारी एकच वाक्य बोलली, बाळा आजचा स्वयंपाक तुझ्याच रे बायकोने केलाय. एवढा ऐकल्यावर तो म्हणाला पातळ सातळ झालंय पण रुचकर आहे. गोष्ट संपली आपली. काय हो रुचकरता त्यात निर्माण झाली? रुचकरता ही निर्माण नाही झाली, आसक्ती निर्माण झाली. आसक्तीने विषय गोड लागत असतात, विषय गोड असतात असा त्याचा अर्थ नाही. आपली आसक्ती निर्माण झाली की वाईट विषयही माणसाला गोड लागायला लागतो. असं असल्यामुळं आसक्तीच्या रूपाने संसार राहतो आणि भावी चिंतेच्या रूपाने राहतो. चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता. प्रलयापर्यंतची चिंता करीत असतात. एक श्रीमंत असे बसले होते. एकाने विचारलं, श्रीमंत आपण घरी काही उणं बाळ काही नाही आहे, मुलं बाळ सगळं घर वृंदावन आहे, गोकुळ आहे, चिंता कसली चालली? चिंता अशी चालली की मी मिळवलेली इस्टेट, होणारी भाववाढ, मुलांचा खर्चिक स्वभाव याचा मी विचार केला. मिळवलेली इस्टेट सात पिढ्या नक्की पुरेल असं कळलं, पण आठव्या पिढीला काय करायचं त्याची चिंता आहे म्हणा. अशी जर मनुष्य चिंता करू लागेल तीही वासना माणसाला प्रतिबंधक अशा प्रकारची असल्यामुळं तिन्ही प्रकारची वासना निवृत्त व्हावी. मागचं स्मरण होऊ नये, आत्ताची आसक्ती राहू नये, आणि पुढचा चिंतनाचा विषय असू नये, चिंतेचा विषय असू नये, याचं नाव आहे समूळ वासना नुर्वावी अज्ञानासहित ती निवृत्त होईल. तुमचं देवा स्वरूप मी पाहिलं कसं आहे, आणखीन तुमचं स्वरूप असं आहे, निसंग तुम्हासी राहणे एक नाही कटकट सा होईत
नाही कटकट सा होईत नाही कटकट सा होईत
ऐसे मज करो